साइकिल तो अंपायर आई कोपियांग मोचो माई मोगा चो योकार हाँ फ्रेंकी फर्नांडिस मेलबर्न ऑस्ट्रेलिया चोन तुम कहीं यो गोइंचो कोब्रो कोकनीटलैंड पाविता आज जुलाई ची 5 तारीख शुरुआत खबर गोइंची जमीन समस्त सालवार को तला जाल्यार फकत एक उपाय गोवा बेंच ऑफ द बॉम्बे हाईकोर्ट हतून मागणी करची अशेंच गेल्ल्या सुमारात जाले गोवा बेंच ऑफ द बॉम्बे हायकोर्ट हाणें उत्तर गोंयचे 5 गांवांचे कलांगूट कांदोले पारा आरपोरा आनी नागोवा हांगाची आउटलायन डिव्हलपमेंट प्लॅन ओडीपी रद्द केली आनी सांगले की सरकारान रिजनल प्लॅन 2021 हाचे प्रमाणे चलचे म्हण हाचे उपरांत अनेक पावट मंत्री विश्वजीत राणे हाका मंत्री म्हण काडचो म्हण सोपी शिलेकर हाणें मागणी केली
हायकोर्टान जी काल ऑर्डर इश्यू झाला पब्लीश झालो ऑन द वेबसाईट वेरीन गव्हर्नमेंटान डीसीपी डिपार्टमेंट मो पर्टिक्युलरली एक अनलॉफूल सर्क्युलर डेटेड 22 डिसेंबर 2022 आणि एक्झिक्युटिव्ह ऑर्डर डेटेड 22 ऑगस्ट 2024 दोनूय असे इश्यू केलेले की जे आउटलाईन डेव्हलपमेंट प्लॅन्स ओडीपीज 5 विलेजीची कलंगूट कांदोलीम आरपोरा नागोवा आणि पर्रा या 5 गावांक 2 ओडीपीज डिसेंबर 2022 त्यांच्यानी नोटिफाय केलेले ते दोनूय हे ते ऑर्डर्स असलेले एक सर्क्युलर आणि एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर दोनूय सेट असाईड केलेले आहा कोर्टान स्ट्रक डाऊन केलेले आहा आता ह्या जजमेंटान खूप किती बरयलेले असा पण तितून सांगपाचे मेन मुखेल गोष्टी ज्यो असा त्यो म्हटल्या कोर्टान गव्हर्नमेंटाचे जे एक्शन्स आसलेले हे ओडीपीज आणि ते सर्क्युलर आणि एक्झिक्युटिव्ह ऑर्डर इश्यू करून त्यो ओडीपीज ज्यो ॲक्च्युली कायद्याच्या हिशोबान बरोबर नासलेल्यो टू एन एक्सटेंट तितून खूप भानगडी झालेल्यो लँड यूज चेंज यांना जाय तसे पहिली मायकल लोबोन केली मागीर विश्वजीत राणेन केली आणि ते ओडीपी बेसिकली झोन विकपाक लागून आसलेले सो कोर्टान ते धरले त्यांचे हे चलतले ते फ्रॉड आणि सांगले की हे पब्लिक इंटरेस्टान न्हू म्हणून ते स्ट्रक डाऊन केलेले आहा आता सांग इथून आणि एक महत्वाची गोष्ट म्हटल्या मार्चान आणि आता जुनान जुलै धरया या फाटल्या 4 महिन्यान फाटोफाट टीसीपी मिनिस्टरान घेतलेल्यो ज्यो 2 डिसिजन आसलेले पहिली 17-2 आणि आता हे ओडीपीचे कोर्टाचे इंटरव्हेन्शनान भायर पडलेले आसा आणि इतले सगळे जाणूय जर तो मिनिस्टर अजूनही त्या खुर्चेर बसता जाल्यार हे गोयाक बरोबर ना गोयाक खूप डेंजरस आहे म्हणून परत एकदा आम्ही या सरकाराकडे डिमांड घालता की टीसीपी मिनिस्टराक सॅक करचो म्हणून कित्याक जर त्याका सॅक करूंक ना इट वील बी व्हेरी व्हेरी रिस्की अँड डेट्रीमेंटल फॉर गोवा म्हणून परत एकदा आम्ही सगळे जण मेळून सरकाराकडे मागणी करूया की टीसीपी मिनिस्टराक सॅक करचो म्हणून विचार करा देव बरे करू
खबर आता चिंबेल गावांतल्यान सोन 18व्या शेकड्यातले 18th century आ लेडी ऑफ माउंट कार्मल इगोर्ज आणि नोसा सिनियोर दो कार्मो सध्याक गंभीर परिस्थितीत सांपडलेली असा आणि आमचे गोंयकार ही सांभाळून आणि परत बांधून हळपाक गुंतलेले असतात हाचे बाबतीत आमकां आर्किटेक्ट तळुला डिसिल्वा आणि माहिती दिता
The ruins of Mount Carmel are in urgent need of support and funding. Many years ago, Anand Grasier, who is a local activist, had raised a clarion call because it was an abject dereliction. This is a 1747 ruin. It was set up by the Mount Carmel nuns. And it has a church, it has a chapel and a few cells. The structure is really amazing. It is set in a little forest patch in the village of Chimbel. And it is in proximity of the well-known Shirin waterfalls and the Toya Lake. It was used by the nuns and later on it was used as a home for senior citizens. And soon after the senior citizens were moved from there, the structure completely came apart and today it is an abject dereliction. So there is urgent need to repairs. There is an appeal that is going out to support local activist Anand Grasier Brian who have formed a committee to address its documentation and its preservation.
गोयचे विधानसभेचे मन्सून सेशन ह्या जुलयच्या 22 तारखेक सुरू जाता. हे मन्सून सेशन 15 दिसांचे असतले. ग्लोबल रोमी लिपी अभियान हाणें हे सेशन हातून रोमी लिपी कोंकणी हाका फावो तो मान दिवचो म्हूण रेझोल्युशन करचे म्हूण मागणी केल्या. हे बाबतीन केनेडी अल्फोन्सो हो पत्रकार लागीं उलयलो.
ही नवी रेझोल्युशनां जी आमी मागता ती जावन आसा इंडियेचे कॉन्स्टिट्युशना प्रमाणे आमचे मायनॉरिटी कम्युनिटीचो हक आनी अधिकार आमी बिश्टे खायचे काय मागना. आनी हे अधिकार आपले पोटेक दिवंक जबाबदारी जावन आसा गोंयचे सरकाराची. आनी ते 40 आमदार जे लेजिस्लेटर आमी म्हणटा तांणी हे लोकांक पोटेक दिवपाची तेंचो कायदो आनी जबाबदारी. पहिले रेझोल्युशन आमचे जावन आसा रोमी लिपी इस्कॉलांनी शिकून हे रेझोल्युशन पास करचे. दुसरे गोवा स्टेट मायनॉरिटीज कमिशन घडवून हाडचे. हे दोनूय कॉन्स्टिट्युशनल हक मायनॉरिटीज कमिटीचे हायली 36 वर्सां वयर जाली आनी हे आमचे कॉन्स्टिट्युशनल हक अधिकार दामून दवरलेले आसा. तर कसली लोकशाही चलता गोंयांत. आमचे कॉन्स्टिट्युशनल रायट मागोवंक आमी रस्त्यार येवंक जाय वो झगडोंक जाय. हे कॉन्स्टिट्युशनल रायट्स आमकां सरकारान वो आमचे आमदारांनी लेजिस्लेशन पास करून दिवंक जाय हो तांचो कायदो. ताकाच लागून आमी ताका निवडून घालतात एसेंब्ली. पूण आयज दूख भोगता 36 वर्सां उपरांत आमकां आमचे कॉन्स्टिट्युशन हक मेळना आनी ताका आयज आमची मायनॉरिटी कम्युनिटी जी आसा ही भाशेन चिकटून दवरलेली आसा.
पयलेच पावट त्रियात्र आणि नाटक एक माचेर. होय, सुचित्रा नार्वेकर आणि राजदीप नायक हांचे पुराय जगांत गाजलेले मदय न्हंयचे बाबतीन गांव जालो जाणटो हाचे उपरांत आनी एक खास त्याटक घेवन आयल्यात. आमकां सुचित्रा आणि राजदीप सांगता.
ह्या वर्सा आमी नवीन तियात्र आणि नाटक एकीकडे हाडून एक तियात्र वेगळो प्रकार आमी गोंयात रंगमाचेर हाडला आणि त्याचे नाव असा काणी नव्या युगाची. जे सुचित्रान बरयला
काणी नव्या युगाची ह्या तियात्रका बद्दल सांगपाचे झाले जाल्यार सोसो आणि कासवाची काणी असा. सोसो आणि कासो हांचे गुण आशिले मनीस कसे असपाक शकता किंवा आवय बापूय तांकां वाडयतना कांय जाणां मदी सोशाचे गुण कांय जाणां मदी कासवाचे गुण असता. एक वेगळे तरेचो संगम असा. पण हांव म्हणटा राजदीप की आमी कम्युनल हार्मनी म्हणटा. आमी गोंयान सगळे एकीकडे रावतात बरोबर. सगळे सण आमी एकठांय मनयतात. आणि माका तरी असं दिसलंय की आमी जर सगळे सण एकठांय मनयता असत सगळ्या कामांत जर आमी एकठांय असा जाल्यार थिएटरांनी आमी एकठांय बसून थोडे आमचे थोडे तुमचे थोडे नाटकातले थोडे तियात्रातले असे घेऊन किती तरी वेगळो संगम करपाचा प्रयत्न केला.
कारण गोय आम्ही सांभाळा क्रिस्तांव आणि हिंदू भाव एकीकडे असा म्हणून हे गोय आणि आमची एक वेगळी आयडेंटिटी भारतभर जगभर असा तीच आम्ही एकीकडे हाडपाचा यत्न करता. आम्ही पहिलेच खेप तियात्रातलो ऑडियन्स एकीकडे हाडपाचा प्रयत्न केला आणि जातून कातरां असा जातून तियात्राचा इल्लोसो भाग असा. अशा पद्धतीने एक नवी एज्युकेशन पॉलिसी जी भारतात इम्प्लिमेंट झाल्या जी आम्ही लोकां मेरेन प्रत्येक पेरंट्सां मेरेन पावोवपाक सोदता आणि ती कॉमेडी पद्धतीन आणि हाजे तीन प्रयोग आम्ही लायले आणि तिन्ही प्रयोग हाऊसफुल झाले. फोडेचो कला अकादमीतलो पणजेचो आणि साखळेचो आणि आता आम्ही कुडचड्या वास्को मडगांव आणि कांदोळे असे 4-5 वाठारांनी आम्ही येवपाचे असा. तुम्ही जे भाव आमच्या भायर असा तांचे फॅमिली जर हांगा असत जाल्यार मुजरत तुम्ही जेन्ना हांगा येतले तेन्ना नाटक जर थिएटरां असत जाल्यार मुजरत पळोवचे. कारण हे नाटक तुमचे कारण आम्ही आधी एक शिक्षण बद्दल एज्युकेशन पॉलिसी आशिल्ली ती आमच्या खातीर कितली बरी आशिल्ली आणि आमच्या भुरग्यां खातीर नवी एज्युकेशन पॉलिसी आसा ती कशी आसा ही कॉमेडी पद्दती सोशल मिडिया असो रॅबीट टॉर्टरच्या या माध्यमातल्यान आम्ही म्हणपाचो येतले काय.
तर ह्यो जावन आसले आमच्या सुसेगाद दोंपार गोंयच्यो खबरो मेलबर्न ऑस्ट्रेलिया सावन. मेळया दुसऱ्या सोमाराक ते मेरेन मोग आसून दी.
रंगाचे हे जीन्स करत हाल मुझा काळजाचे oh, तुझे निळश रंगाचे हे जीन्स करत हाल मजा काळजाचे
बकरी बकरी डाळे ताजे काजल रंगाचे
सांग सांग तुझे जीन्सा इतना बुरा की त्याग तो मन दापून वरून बोलू रुकी ते रंगाचे हे जीन्स करत हाल मजा काळजाचे
बकरी बकरी डोळे ताजे काजल रंगाचे
तांबडे तांबडे बोट फुकरे तुझे गाल हौच दोच बेंगळ तुझे करत मग अमल निलशे निलशे डोळे जीन्स तुझे पेंगडा कसे अर्दाता हाल न दल तुम दो पैसलताना फुटा पिते काजे ही बोगता रंगाचे हे जीन्स करत हाल मुझे काळजाचे
बकरी बकरी डोळे ताजे काजल रंगाचे
Give it up. विषयं घटले बाबा कोणच नातलोलो बेलान मकासी नाल करून घरांत आपयलो मुरबा मुजी वाटली म्हणून उठलो हांव दोरो एकाच किन्यान चेडवान म्हाका गोपान आरायलो आयल्यान कोणदार थापोडता आमचो हांगा मोग चलता बियान म्हजो जीव रे चिवडलो दिसग्रास म्हजे रायला दिसता वेळ वच मेळ्ळो दिसता चेडवान म्हाका घुडांतली पयलो आयल्यान कोणदार थापोडता आमचो हांगा मोग चलता बियान म्हजो जीव रे चिवडलो रे दिसग्रास म्हजे रायला दिसता वेळ वच मेळ्ळो दिसता चेडवान म्हाका घुडांतली पयलो कोंबलो बाबा मुजेर सालवालो कोंब्या सगळे भोकले घेऊन शिनकरी लागलो नशीब ताका असले मुरे कितलो शो बायलो हांव रे एकलो तांच्या मोदे शेंकारे नातलोलो बेलान उकोटले दार म्हाका चिन्नाचो भार बेलाचो पाय तो आयलोलो इतल्यान कांकारलो कोंबलो पायताचो लागी आयलो चोर म्हूण म्हाका बरोच धाडायलो उगडले दार म्हाका चिन्नाचो भार बेलाचो पाय तो आयलो तितल्यान कांकारलो कोंबलो पायताचो लागी आयलो चोर म्हूण म्हाका परत धाडायलो
गाणी जाय
मोगाच्यानो वो वेळ छिपेंतली मोतिया ऐकूनचो सॉक्रेटिस वो ग्रीस देशाचो एक फामाद तत्वशास्त्री फिलॉसॉफर ताचो एक शेजारी एक दीस ताच्या लागीं आयलो आनी म्हणालो सॉक्रेटीस तुजो तो इश्ट आसा न्ही सॉक्रेटीस ताका अर्द्यार थांबयता आनी म्हणटा जें कितें तूं आतां म्हाका सांगूंक वेताय तें तुवें तीन चाळणेनी घाल चाळला वय तेन्ना शेजारी म्हणटा तीन चाळणी कसल्यो चाळणी आनी हांव सांगूंक येता ते चाळणेन घालूंक येता हे तूं कितें म्हणटाय सॉक्रेटीस म्हणटा वय तीन चाळणींनी घालून तुवें चाळलां वय शेजारी म्हणटा तूं कितें सांगताय तें म्हाका समजना म्हाका सांग सॉक्रेटीस म्हणटा बरें आयक पयली चाळ जें कितें तूं म्हाका आतां म्हज्या इश्टा विशीं सांगूंक वेताय तें सत तें खरें ही पयली चाळ हे चाळणी तुवें तें घालां शेजारी म्हणटा म्हाका खबर ना हांवें अशें आयकलां आं सॉक्रेटीस म्हणटा तर तें उपकारना बरें तुका ते सत वा फट म्हूण खबर ना तुवें फकत आयकल्लें आयकल्ल्यो सगळ्यो गजाली सत आसतात अशें ना मागीर सॉक्रेटीस ताका म्हणटा दुसरी चाळण आसा जें कितें तूं सांगताय तें म्हज्या इश्टाच्या फायद्याक पडटलें म्हज्या फायद्याक पडटलें तुज्या फायद्याक पडटलें वय तेन्ना शेजारी म्हणटा फायद्याक पडटले वा ना तेय म्हाका खबर ना. सॉक्रेटीस म्हणटा तर उपकार ना. आतां तिसरी चाळ आसा, जे कितें तूं म्हाका सांगूंक येताय तें गरजेचें वय. तेन्ना शेजारी म्हणटा, गरजेचें न्हय पूण तो तुजो इश्ट जाल्ल्यान तुका सांगूया अशें म्हाका दिसलें. सॉक्रेटीस म्हणटा, ह्या तीन चाळणे तुवें घालूंक ना आनी आतां तुका कळ्ळें जें कितें तूं सांगूंक वताय तें सत न्हय, तें कोणाच्या फायद्याकूय पडचें न्हय आनी तें गरजेचें न्हय. सॉक्रेटीसान सांगल्यो ह्यो तीन चाळणी आमच्या जिवितांत जर आमी वापरल्यो तर आमी जिवितांत खूब फुडें वेता आनी गरज नासले सगळें भायर मारता. पळय आमी केन्ना केन्ना दुसऱ्या विशीं उलयतना आमकां खूब बरें लागता दुसऱ्यांनी दुसऱ्यांच्यो काणयो आयकूं. कोणी येवन कोणाच्यो काणयो सांगता त्यो सत वा फट आमकांच खबर ना, पूण आमी तांचो रंगोवन वेता. कित्याक सांगतलो मनीस वो सांगतली अस्तोरी तातूंत इल्लो आपणाचो मसालो घालता आनी बरें रंगोवन सांगता. आनी थोड्यांक तरी दुसऱ्यांच्यो काणयो रंगोवन सांगोवपाची एक कला खबर आसता. आतां दुसऱ्या विशीं आमी उलयता, ती मनशां काय हांगा काय ना, तांचे विशीं उलोवन कितें ती बरी जाताली वय ना, आमी बरी जातली वय, जो आमकां त्यो काणयो सांगता तो मनीस बरी जातालो तो बरो जातालो वय ना. पूण फकत आमी बालकांवांतल्यो गजाली म्हणटात, इंग्लिशीन हाका म्हणटात गॉसिप गॉसिप, हे सवयन पडटा. सदां दुसऱ्यांचे नकारात्मक उलोवप, हा दुसऱ्यांचे कितें बरें उलोवया पूण गरजे भायल्यो नाका जाल्ल्यो गजाली आमी उलोवन कितें फायदो आसा. आनी ती तिसरी चाळण आसा आपल्या, हे कितें आमी उलयता तें गरजेचें वय, गरजेच्या विशयांचेर मात्र आमी उलोवंक जाय. गरज नासल्यो कचरो घेवन आमी कित्याक बसूंक जाय? घरांत कोणी कचरो दवरता ना न्ही, कचरो भायर घालता. तशें आमच्या जिवितांत वो नाका जाल्लो कचरो आमी कित्याक भरूंक जाय? जिवितांत पळय कितल्योश्यो बऱ्यो गजाली करूंक आमकां वेळ पावना. आनी तातूंत मदें खातीर गरज नासल्यो गजाली जर आमी जिवितांत हाडल्यो आनी तातूंच आमी रंगोवन गेल्यार आमचें जिवीत पाड. पूण सॉक्रेटीसान सांगल्यो ह्यो तीन चाळणी आमच्या जिवितांत खूब म्हत्वाच्यो. सताची चाळण, बरेपणाची चाळण आनी गरजेची चाळण, ह्यो तीन चाळणी सदां आमच्या जिवितांत आमी वापरुया आनी आंतल्यान आमचें जिवीत आमी बरें करुया. देव बरें करूं आनी मोग आसूं.
E o sol surgiu lá no céu, e eu contente cantava pra você, Maria Isabel. A praia estava deserta, e o sol surgiu lá no céu, e eu contente cantava pra você, Maria Isabel. Pega na esteira o seu chapéu, vamos à praia que o sol já vem. Pega na esteira o seu chapéu, vamos à praia que o sol já vem. Tiribiribim, papapá, 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 tiribiribim, papapá. Na areia escrevi o teu nome, mas logo eu o apaguei, com medo que alguém pisasse o teu nome, Maria Isabel. Na areia escrevi o teu nome, e logo eu apaguei, com medo que alguém
avisasse o teu nome era Isabel. Pega na esteira o teu chapéu, vamos à praia que o sol já vem. Pega na esteira o teu chapéu, vamos à praia que o sol já vem. Tiribiribi, papapá, 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 tiribiribi, papapá. Olê, mulher rendeira, olê, mulher renda. Olê, mulher rendeira, olê, mulher renda. Tu me ensinas a ser renda, eu te ensino a namorar. Tu me ensinas a ser renda, eu te ensino a namorar. Lampião desceu a serra, deu um baile no cajazeira, deixou as moças donzelas cantar a mulher rendeira. Olê, mulher rendeira, olê, mulher renda. Olê, mulher rendeira, olê, mulher renda. Tu me ensina a fazer renda, eu te ensino a namorar. Tu me ensina a fazer renda, eu te ensino a namorar. Tu me ensina a fazer renda, eu te ensino a namorar. Tu me ensina a fazer renda, eu te ensino a namorar.
Marmulle, moro, moro, दुदुश सगले जाले तणगा मजा दळ्यान भुईदुश शेळो गाम सुटलो आगा मुई पासा नादा करून ताका बारळे मार्गार ते दुच करून आसले आव वयर पावलो सोरगार सेलिना तुका जाशे तालो
देव बरे करू थँक्यू
Lake. Thank you. पाद्री विकारी संतुल खोबारी पाय माय साली म्हणून काजारी पोडन मोगारी आता हांव कित्याक रागारी मोत करूं बेजारी एकटाय जावं बेसांव घेवन करया कांतारी रोजलीन म्हज्या मोगाचे सोबीत बांगड्या केसाचे सोयतन दिसता सगळ्यांचे किरणार सूर्याचे माणिक आपुर बायेचे रूपा ताजे सारख्याचे देवान म्हाका निर्मिल्ले चेड मोगाचे रोजलीन म्हज्या मोगाचे सोबीत बांगड्या केसाचे सोयतन दिसता सगळ्यांचे किरणार सूर्याचे माणिक आपुर बायेचे रूपनाजे सारख्याचे देवान म्हाका निर्मिल्ले चेड मोगाचे
लग्ना बेसान सांगा सोडचे लागला माका मी शेताचे लग्ना बेसान सांगा सोडचे कोणी ताका सांगल्यार जाते कोणी ताका सांगल्यार जाते दोलन अमर बिगे हासू करता मुझे मौन पीछे हाये तमशा तमशा गालानी निर्षा निर्षा दौड़ानी मोग मुझो तो हाँ देखता ताजेर हाये बारी कोरी बोरी गोरी बारी कोरी बोरी गोरी बारी कोरी बोरी गोरी बारी कोरी बोरी गोरी शेताचे लग्ना बेसान सांगा सोडचे लागला माका मी शेताचे लग्ना बेसान सांगा सोडचे कोणी ताका सांगल्यार जाते कोणी ताका सांगल्यार जाते रावला केन्ना मेळता मुझा आतानी अत्रे गान राखला घरच्या सांगू चितला करू ताका घ्या मुझ्या काळजाची राणी बारी कोरी बोरी गोरी बारी कोरी बोरी गोरी बारी कोरी बोरी गोरी बारी कोरी बोरी गोरी लागला माझा मी शेताचे बेसान सांगा सोडचे लागला माका मी शेताचे लग्ना बेसान सांगा सोडचे कोणी ताका सांगल्यार जाते कोणी ताका सांगल्यार जाते
ya mogat polla mista. Anga nats pato aila tatoru, mi natsat kum pasaru, maka nats pato aila tabaru, pai tui mai gordoru, ami natso ya baraboru.
Dali mingin turu, natso korea suru.
Anga nats pato aila tabaru,
Thank you. ठरला कैस वाढवून माझ्या मुळांचा रंग भरपूरला या दिवड पितर उरला या कंट्री सोरो भरला या पाहिलेला जगभरी सोसत्याण्या धरला म्हणजे मोदी तू तुपाव ठरला हो केळ ग कसलं धरला कैस वाढवून माझ्या मुळांचा रंग भरपूरला या दिवड पितर उरला या कंट्री सोरो भरला या पाहिलेला जगभरी सोसत्याण्या धरला अग हो शेंड अग हो शेंड पाचार बांधून कॅसा मोडो जडाय कशी सोस
अरे हो शेंडो अरे हो शेंडो मुझा मतर असा वगो तुका कित्याक लासा
अग हो शेंड अग हो शेंडो पाचार बांधून कॅसा मोडो जडाय कशी सोस
अरे हो शेंडो अरे हो शेंडो मुझा मतर असा वगो तुका कित्याक लासा
तू दूध येते दो शेंड पंधरा पाशेन वाजता तट फट तट फट
मकल लागलं गपीशे